अध्याय 11 श्लोक 9 संजय उवाच एवं उक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् पै कौरव कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती जे श्रिये हुनी त्रिजगती सदैव असे कवणी ना तरी खुणेचे वानावया लागी श्रुती वाचोनी दावा पा जगी ना सेवक पण तरी अंगी शेषाचाची आथी हा हो जयाचे नि सोसे शिणत आठही पाहर योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवण आहे परी आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुखा एकंदरे जिये दिनुनी जन्मले पांडव हे परी पाचाही आतू अर्जुना श्रीकृष्ण सावियाची जाहला अधिना कामुक का जैसा अंगना आपैता कीजे पढविले पाखिरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृग ही तैसा न चले कैसे दैव एथ सुरवाडले ते जाणो नये आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हन लळे पाळीत असे हा कोपे की निवांतूस आहे हा रुसे तरी बुझावीत जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा एरवी विषय जिणोनी जन्मले जे शुकादिक दादुले ते विषयोची वानिता जाहले भाटययाचे हा योगियाचे समाधी धन की होऊनी ठेले पार्था अधीन या लागी विस्मयो माझे मन करीत असे राया तेवीची संजय म्हणे कायसा विस्मयो येथे कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारीजे तया ऐसा भाग्योदय होय म्हणोनी तो देवांचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिताय माने संसार हरा हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर एका विशिष्ट स्वाभाविक क्रमाने श्रवणापासून सुरुवात केलेली व्यक्ती हळूहळू श्रवणार्थी आणि भक्त होते आणि ती श्रवण पर्यायांनी ज्याच्याकडून श्रवण करतो त्याच्या संबंधीची स्तुती कीर्तन त्याचं नाम त्याचा ध्यास अथवा त्यांनी ज्याचा ध्यास लावलेला असेल अशा ईश्वराचा ध्यास म्हणून नामस्मरण भगवंताची अथवा सद्गुरूंची पूजा पादसेवन यामध्येही सखोल अर्थाने पाद सद्गुरु ज्या अनुभवामध्ये आहेत त्या अनुभवाचा अनुसरण म्हणून ध्यानादी साधना प्रत्यक्ष सद्गुरूंची पूजा करणं अथवा भगवंताची देखील पूजा करणं अर्चन स्वाभाविक अर्चनानंतर येणारं वंदन आणि जीवाभावाने दास होऊन राहणं सद्गुरूंचा अथवा भगवंताचा ज्याच्याकडून श्रवण करायला सुरुवात केलं ती तटस्थता संपूर्ण बाजूला जाऊन तो सद्गुरूंचा दास म्हणवण्यामध्ये धन्यता पावतो. असा दास सद्गुरूंना काही कमी पडू देत नाही, सद्गुरूंच्या कार्यामध्ये काही कमी पडू देत नाही. तो साधना करतो, आत्मज्ञान संपादन करण्याच्या पाठीमागे लागतो, आपलं जीवन उन्नत घडवतो, आपल्या सगळ्या जीवनाचा मोहरा परमार्थाकडं म्हणजे सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाकडं असा लावतो. आणि एवढं करून देखील तो दास्यत्वही पत्करतो. केवळ बौद्धिक घडामोड न राहता शरीराने देखील झिजतो. हे त्याचे श्रवणापासून दास्यत्वापर्यंत चाललेले प्रयत्न आणि प्रवास सद्गुरूंच्या समक्ष चाललेला असतो. असं असल्यामुळं नित्य श्रवणाला येणारा भारावून गेलेला सद्गुरूंवाचून काहीही ज्याला सुचत नाही असा प्रत्यक्ष सद्गुरूंची सेवा पूजा करणारा नमन करणारा आणि दास्य करायला प्रवृत्त झालेला याच्यावर सद्गुरूंचाही प्रचंड विश्वास निर्माण होतो बसतो. जेव्हा श्रवणाच्या ठिकाणी ओढ निर्माण होते तेव्हाच त्याला सद्गुरू आपलेसे वाटायला लागतात आणि सद्गुरूंनाही तो आपलासाच वाटायला लागतो. तरी देखील तो जशी जशी प्रगती करेल तसं तसं सद्गुरू आणि तो यांच्यामध्ये आंतरिक जवळीक अति अतिशय वाढायला सुरुवात होते. ती गहन गहन तर गहन तम अशा पातळीवर जाऊन पोचते. एकमेकांचं मनोगत एकमेकांना जणू समजतं, एकमेकांचं मनोगत जणू एकमेक राखण्याचा प्रयत्न करतात. याच्यात सद्गुरूंचाही सहभाग असतो, त्यांचंही शिष्यावर अतीव प्रेम जडतं. हे प्रेम सख्यासारखं असतं. तो असतो दास आणि श्रवणापासून सातत्याने दास्यत्वापर्यंत अभ्यास चालूच असतो. पण सद्गुरूंना देखील तो सुहृद वाटायला सुरुवात होते आणि त्याच्या पक्षी सद्गुरू हे सुहृद असतातच. विश्वास ही उभय पक्षी जाणवणारी आणि उभय पक्षी सिद्ध होणारी अशी गोष्ट असते. तशा प्रकारचा विश्वास एकमेकांमध्ये निर्माण होतो आणि सद्गुरु त्याला सख्यत्व बहाल करतात, तो सद्गुरूंचा सखा होतो। ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली किंवा ज्ञानेश्वरी मध्ये आलेली सख्य भक्ती अर्जुनाचे आणि भगवंतांचे अतिशय निज निकट असे संबंध, त्याचं वर्णन पाहण्याच्या आधी शास्त्रीय त्याच्या अंगाने सख्य भक्ती म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत। आधार आहे दासबोधाचा, कारण इतकं स्पष्ट आणि कुठेही सांगितलेलं नाही। समर्थ म्हणतात, मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण, म्हणजे दास्य भक्तीचं। आता ऐका सावधान आठवी भक्ती, देवासी परम सख्य करावे। प्रेम प्रीतीने बांधावे, दास्यत्वापर्यंत थोडा कचरतच असतो, सद्गुरूंच्या बाबत दडपण असतं। दास्यत्वापर्यंत सद्गुरूंच्या जवळ जायला मिळते हेच भाग्य, अशी भूमिका असते। श्रवणापासून दास्यत्वापर्यंत कैक काळ अशा प्रकारच्या भावनिक आणि प्रत्यक्ष जवळकेतून जात असताना हळूहळू सख्य निर्माण होतं, दडपण कमी कमी व्हायला सुरुवात होते। आणि त्याची जागा सख्य भावानी घेतली जाते। समर्थ असं म्हणतात की देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे। आतापर्यंत मोहरा सेवेसारखा होता, पूजेसारखा होता। देवा तुझी धनी मी तुझा चाकर असाच होता। स्वाभाविक तसाच भाव असताना त्याच्यामध्ये भर पडते, ती भर प्रेमाची आणि प्रीतीची अशी असते। आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे, देवाला प्रेम आणि प्रीतीने बांधण्यासाठी उपाय काय? देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती, येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त। देवाला ज्याची अतिशय प्रीती आपण तशा प्रकारेच वर्तन करणं, यामुळे सख्य घडतं। सद्गुरूंना आत्मविचारामध्ये रमून राहण्यामध्ये अत्यंतिक प्रीती, आपणही आत्मविचारामध्ये रमून राहणं असा अभ्यास करतो आहे। सद्गुरूंची साधनेवर अतिप्रीती, आपणही साधनेवर अतिप्रीती धरतो आहे। सद्गुरूंची ज्ञानेश्वर महाराजांवर अतिशय भक्ती, आपलीही ज्ञानेश्वर महाराजांवर अतिभक्ती। सद्गुरूंना गुरु संप्रदाय धर्म शिरोधार्य, आपल्यालाही गुरु संप्रदाय धर्म शिरोधार्य। सद्गुरूंना त्यांच्याकडे आलेला साधक हा सेवा करण्या योग्य असं वाटतं, आपणही सद्गुरूंकडे आलेले जे साधक आहेत ते सेवा करण्या योग्य असं समजणं। देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती। स्वामीजी नेहमी प्रवचनामध्ये एखाद्या विशेष कार्यक्रमात असं म्हणत असत की आज सेवेकरता भगवद्गीतेतला अमुक अमुक श्लोक घेतलेला आहे, याचा अर्थ ते समोरच्या साधकांची सेवा करण्यासाठी म्हणून तो श्लोक घेत होते आणि भगवंताची सेवा करण्यासाठी म्हणून तो श्लोक घेत होते। अशा प्रकारे सद्गुरूंची भगवंताच्या ठिकाणी सेवा असते आणि आलेल्या साधकांच्या बाबत सेवा असते। ही जर सद्गुरूंची प्रीतीची ठिकाण असतील तर आपलीही प्रीतीची ठिकाणं तशीच बनवणं, आपलं वर्तन तसंच असावं असं असेल तेव्हा सख्य घडतं। आम्ही आपले स्वामी काय ते जाणू, बाकीच्यांशी आम्हाला काही कर्तव्य नाही। स्वामी ते आम्हाला प्रमाण, बाकी काय काय शब्द होता, लुंगे सुंगे फारशा इतिहासात जात नाही। अचानक आठवला तो शब्द, पूर्वीच्या काळचा शब्द। अशा वेळेला सद्गुरूंची तुमच्यावर प्रीती बसणार नाही। सद्गुरू जर समोर आलेल्या व्यक्तीला भगवंत मानत असतील आणि तुम्ही समोर व्यक्तीशी केवळ व्यवहार म्हणून पाहत असाल अथवा तो कमीच आहे म्हणून पाहत असाल, स्वामीजींकडे विविध प्रकारची मंडळी येत असत आणि या सर्व मंडळींना अति आदराने अति प्रेमाने ही सगळी मंडळी एकसारखी एकसारख्या गुणांची आणि महत्तम गुणांची होती असं समजू नका, पण प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी उत्कट गुण होता आणि त्यामुळे स्वामीजी त्या व्यक्तीशी महत्ता देऊन वागत असत। कोणाला ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे म्हणून स्वामीजी आदराने वागवत असत, कोणी खूप साधना महत्ता देऊन वागवत असत, कोणी खूप नियमित आहे म्हणून महत्ता देऊन वागवत असत, त्यांना प्रेम असे, कोणी निर्धाराने साधना करत असे म्हणून मग त्याचं इतर जीवन ते पाहत नसत। इतरांची दृष्टी असू शकते की काय करायचे ती ज्ञानेश्वरी मुखोद्गत वागण्याचं तारतम्य नाही, म्हणजे तुम्ही पाहताय कशाकडं, ते कशाकडं पाहतायत आणि तुम्ही कशाकडं पाहताय, जीवनातलं व्यंग पाहायचं नाहीये। तुम्हाला एखाद्या समितीचा प्रमुख केला की बाकीचे लगेच नोकर झाले की काय, हे सगळे स्वामीजींना आवडणारे लोक आहेत, कोणालाही टाकून बोलू शकत नाही। अशा पद्धतीने जर सद्गुरू सर्व लोकांना एकसारखे सांभाळत असतील तर एकदम तशाच प्रकारे वर्तन करायला प्रवृत्त होणं हे सद्गुरूंना सद्गुरूंची प्रीती ओढवून घेण्याचं काम आहे, त्याचं ते लक्षण आहे। तुम्ही निरूपण करत असाल तरी देखील इतरांच्या पेक्षा देखील आपण कमी आहोत असा भाव पाहिजे, त्यामुळे आपला भाव वधारतो अशी कल्पना नसली पाहिजे। सद्गुरूंना ते आवडतं, तुम्हाला काय आवडतं हे निराळं, तुम्ही स्वतःला काय समजता हे निराळं। तुम्ही विश्वस्त असाल तर सेवक असाल, मालक नसाल. तुम्ही कार्यकर्ते असाल तर सेवक असाल. तुमचा आणि त्यांचा जर खूप घनिष्ठ संबंध असेल तर त्यांचे प्रेमाचे विचार, त्यांचे शांतीचे विचार, त्यांचे शक्तीचे विचार, त्यांचे दिलासादर्शक विचार तुमच्याकडे तुम्ही साठवून घ्यायचे आहेत आणि मोठ्या प्रेमाने आणि अदबीने लोकांपर्यंत पसरवायचे आहेत. वेळ आली तर सरसगट नव्हे, येणेकरिता सख्य घडतं. समर्थ असं म्हणतात की भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. सद्गुरूंना काय आवडतं तर या गोष्टी आवडतात, भक्ती भाव भजन निरूपण कथा कीर्तन. आणि प्रेमळ भक्त आहे त्या प्रेमळ भक्ताचं गायन, गाण्यात पटायचंय त्याचं गायन नाही तर प्रेमळ भक्ताचं गायन, हे देवाला आवडतं. सख्य भक्तीमध्ये सख्य हा सख्य करणारा हळूहळू सद्गुरूंना समजतं ते आपल्याला समजतं अशा भावामध्ये येण्याची शक्यता असते. सख्य भक्तीचा अजून एक भाग आहे की सख्य भक्तीचाही अहंकार येऊ शकतो. आपण सखा आहोत तू सखा नाहीयेस मी सखा आहे, मी त्यांच्या किती ते मला जवळचे मानतात असं म्हणून स्वतःबद्दल प्रौढी निर्माण आणि त्याचा देखील समाजात फायदा उठवण्याची अशी वृत्ती निर्माण होऊ शकते तेव्हा तो सखा या भूमिकेपासून च्युत झालेला आहे असं समजायला हरकत नाही. ते तुला सखा मानतात, तू दासच मानायला पाहिजे स्वतःला. तू नाही सखा मानायचं. त्यामुळं कायम भक्ती भाव भजन निरूपण कथा कीर्तन सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण कथा कसे राम होते कसे चालायचे कसे श्री कृष्ण होते त्याच्यामध्ये रमून जाणं सद्गुरूंना आवडतं. आपण हे आवडून घ्यायचं. आम्ही नाही, आम्ही बुद्धिवादी, आम्हाला ते तर्कात बसतं तेवढंच समजतं. आमचा भावाचा पिंड नाही. कोण हो तुम्ही जे म्हणताय भावाचा पिंड नाही? जर भावानीच तो सापडत असेल आणि तुम्ही म्हणता आमचा भावाचा पिंड नाही तर तुम्ही कोण टिकोजीराव लागून गेले की तुमच्या बुद्धीचं तुम्ही महात्म्य सांगणार? समर्थ म्हणतात आपण तैसेची वर्तावे, आपण असी तेची आवडावे. मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त. असं झालं पाहिजे की सद्गुरूंना झाकलं तरी देखील 10 जण सद्गुरूंसारखे दिसत आहेत, अशा गुणांनी संपन्न झालेले आहेत. सद्गुरूंनाही ते आवडेल. भक्ती भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे जीवन आवडे देवा. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेची आवडावे, मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नाही मस्त, अशा प्रकारे मनासारखं झालं की मग सख्य घडतं सद्गुरूंशी, म्हणजे सद्गुरु सखा मानतात. तुम्हालाही आंतरिक अंगानी आपण त्यांच्या अति निकट आहोत असा अनुभव यायला सुरुवात होते. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडू न देणे, आणि मग देवाच्या सख्यत्वासाठी, देवाचं सख्यत्व कशानी, तर देवाला जे आवडतं सद्गुरूंना जे आवडतं ते केल्याने देवाशी सख्यत्व होतं, सद्गुरूंशी सख्यत्व होतं. आणि आपल्याला आवडतं जे सद्गुरूंना आवडतं तेच असं असेल तेव्हाच सख्य घडू शकेल. बाकी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी अन्य देखील असू शकतात बर का. पण त्या सोडून द्यायला सांगितल्यात. आपल्याला आवडतात त्याच्यात आपल्याला सौख्य आहे पण ते सोडून द्यायला सांगितलंय. प्रभू रामचंद्र आराध्य दैवत आहे. प्रभू रामचंद्र हे आईच्या आज्ञेत असत, याचा अर्थ आईच्या आज्ञेत असणं हे प्रभू रामचंद्रांना आवडतं. प्रभू रामचंद्रांशी सख्य म्हणजे आईच्या आज्ञेत असणं. प्रभू रामचंद्रांशी सख्य वडिलांच्या आज्ञेत असणं, तर प्रभू रामचंद्रांशी सख्य होईल. अन्यायाचा प्रतिकार करणं प्रभू रामचंद्रांना आवडतं, यथाशक्य अन्यायाचा प्रतिकार करणं तरच प्रभू रामचंद्रांशी सख्य होईल. राज्यावर बसण्याच्या क्षणी राज्याचा त्याग करायला लागला आपल्यावरही वेळा येतील. राज्य मिळणार नाही पण जे मिळणार आहे ते गमावण्याची वेळ येईल. पण निर्विकार मनाने जर तसं करू शकला तर प्रभू रामचंद्रांशी सख्य व्हायचं, नाहीतर परमार्थ काय, केवळ बोलण्याची गोष्ट आहे की काय. आपल्याला संपत्तीची अनिवार्य ओढ आणि प्रभू रामचंद्र निरीच्छ कसं शक्य होणार. जिंकलेलं राज्य सोडून देणं, तिथं कुणीही आपला मनुष्य बसवता आला असता श्रीलंकेमध्ये, हा प्रभू रामचंद्रांचा गुण पहावा आणि सख्य. लोकरीत आहे त्या लोकरीतीच्या विरुद्ध वर्तन नाही करायचं तर प्रभू रामचंद्रांशी सख्य होईल. त्यांनी खूप टोकाचं आचरून दाखवलं आपल्या आपल्या जीवनात, छोट्या जीवनात इतक्या इतक्या टोकाचे प्रसंग येणार नाहीत. पण तर तो रामभक्त असेल, एरवी रामभक्त असेल कसा. स्वामींच्या जीवनात एक प्रसंग घडला, बहुतेक थेंबुटा सागरी बुडालामध्ये आहे, की कोण एक व्यक्ती रामचंद्रांवर त्राटक करत असे आणि स्वामीजी कोणाच्या घरी जाऊन बसले तेव्हा ती व्यक्ती तिथं होती. स्वामीजी गेले, थोडा वेळ तिथं कोचावर बसले, काय त्यांचं काम होतं तसं झालं, बोलले आणि बाहेर पडले. ते बाहेर पडल्यावर त्या व्यक्तीने विचारलं की हे रामभक्त आहेत का. तर त्यांच्या चाळीत घडलेला प्रसंग आहे. ते म्हणे हो करतात, ते पूजा मोठ्यांदा आवाज येतो रामराया म्हणून. स्वामीजींचं रामचंद्र हे दैवत देखील होतं. तर ते म्हणाले की हे जेव्हा बाहेरून आत आले तेव्हा यांच्या मागोमाग रामचंद्र मला दिसले. हे होते तोपर्यंत यांच्या मागे रामचंद्र होते आणि हे बाहेर गेले तेव्हा यांच्या बरोबर यांच्या मागून रामचंद्र गेले. सख्य आहे कोकबनातून निघून आले तिथलं जे वडिलांची दुकान आणि जमीन होती ती तिथंच ठेवून दिली. काय अर्धा पोत वाल आणि एक पोत तांदूळ आणि आई आणि बहिणीला घेऊन इकडे आले घरून विरोध असताना आणि परत कधी पत्र नाही पाठवलं. की आता तिकडं काहीतरी तुम्ही विचार करत असाल वाटण्यांचा वगैरे तर काय कराल. सख्य घडेल रामाशी. सगळं सोडून दिलं आणि स्वतःच्या स्वतः उभं केलं रामाशी सख्य. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. देवाच्या सख्यत्वा कारणे आपुले सौख्य सोडू न देणे. आपल्या सौख्याच्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला रस असतो त्या प्रकृतीगतही असू शकतात पण देवाला आवडत नाहीये म्हणून आपलं सौख्य सोडून द्यायचं. अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे असं म्हटलेलं आहे. अनन्य भावानी जीव भावानी अगदी प्राण ऊर्जेपासून शरीर देखील टाकून दिलं तरी कमी. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. प्रत्येकाला काही ना काहीतरी संसार व्यथा खरंच असते. कधी प्रकृती बरी नसते कधी घर पुरेसं नसतं कधी येणारं उत्पन्न पुरत नाही खर्च वाढलेले असतात कधी आजारपण चालू असतात आपली अथवा घरातल्या मंडळींची कधी कोर्ट केसेस कोणाच्या मागे लागतात काही सांगता येत नाही कधी कोणीतरी फसवतं मोठ्या रकमांना कधी फार मोठं अपयश येतं कधी अपमान होतो मोठा अपमान होतो. शक्य आहे की वडिलांच्या आधी मुलगा जातो जन्मल्याबरोबर आई जाते. पत्नीचं आणि आपलं पटत नाही. आपण एक म्हणायचं पत्नीनी एक म्हणायचं आपलं घरात काही चालत नाही. पत्नी मुलांना आधीच पडवून ठेवते. पत्नी वडिलांच्या विरुद्ध आहेच पण मुलंही वडिलांच्या विरुद्ध झाली अशी परिस्थिती निर्माण होते. काही सांगता येत नाही. पत्नीला कसपटासमान वर्तणूक मिळते आहे. तिची कोणतीही आकांक्षा पुरवली जात नाही. तिच्या इच्छेला कोणतीही किंमत नाही. तिला घालून पाडून बोललं जात आहे. फक्त पुरुषांनाच नाही स्त्रियांनाही अशी बरीच दुःख असतात. या ज्या सगळ्या संसार व्यथा आहेत या असताना परमार्थ करीन मग संसार व्यथा दूर होतील मग मन निश्चिंत होईल मग भगवंताकडे मी ते लावीन मग भगवत प्राप्ती होईल. संसार व्यथा राहतील. संसार व्यथा असतानाच त्या व्यथांबद्दल चिंता न करता देवाची चिंता करतो आहे सद्गुरूंची चिंता करतो आहे सद्गुरूंच्या कार्याची चिंता करतो आहे सद्गुरूंचं क्षेम असावं अशी भावना धरतो आहे. कितीतरी चरित्र समोर येतात आणि ते सखाच होते. भाऊसाहेब महाराज केतकर लगेच डोळ्यासमोर येतं. सांडून आपुली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. 95 रुपये पेन्शन मिळत होती त्या काळी 1903 साली. तेव्हा कारकुनाला पगार 12 रुपये 14 रुपये 10 रुपये असा असायचा. तेव्हा पेन्शन 95 रुपये होती. तर महाराज 15 रुपये त्यांना खर्चा करता द्यायचे आणि 80 रुपये स्वतःजवळ ठेवून घ्यायचे. कारण महाराजांचा तर फार मोठा धबडगा होता. किती लोक यायचे जेवायचे जायचे. महाराजांना खर्चाला लागायचे पैसे. महाराज खर्च करून टाकायचे. यांच्याजवळ शिल्लक काही नाही. निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. परत भाऊसाहेबच समोर येतात. महाराज याच्याखेरीज दुसरा विषय नसायचा. स्वामी अमलानंद त्यांची मुलं म्हणायची की किती स्वामी स्वामी करता बास झाला आता. मला मदा भट म्हणाले वदा भट देखील म्हणाले की आमचे मामा म्हणजे सारखं सारखं स्वरूप आनंद. स्वामी असं करायचे स्वामी तसं करायचे. स्वामींच्या इथं असं चालायचं आले की लोकांशी स्वामींच्याच गप्पा. घसा कोरडा पडायचा. तुम्ही नागपूरला जा श्यामातही आहेत. स्वामींशिवाय शब्द नाही. मी स्वामीजींकडे गेले ताक घुसळलं लोणी काढलं. स्वामीजी म्हणाले की लोणी म्हणजे का माहितीये का ज्ञानेश्वरी तोवी आलेली आहे. प्रत्येक गोष्ट स्वामींशी संबंधित. निरूपण कथा कीर्तन वार्ता सर्व देवाच्याची कराव्या. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी. सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. स्वतः समर्थांचं जीवन याच्यात आहे. हे समर्थ स्वतःच आत्मचरित्रच जणू सांगतायत आपल्याला. देवाचं सख्य घडावं म्हणून एक वेळ जीवलगाशी तुटी पडल्या तरी देखील चालतील. याचा अर्थ स्वामीजींच्या सख्यत्वासाठी जीवलग अंतरले तरी चालतील. देवाच्या सख्यत्वासाठी जीवलग अंतरले तरी चालतील. श्रवणाचा परमार्थ सोपा आहे. बुद्धीनी समजून घेता येतो. मनानी भावानी समजून घेता येतो. कीर्तनाचाही सोपा आहे. नामस्मरणाचाही मग तुलनेनी सोपाच आहे. पादसेवनाचा ध्यानाचा साधनेचा सोपाच आहे. अवघड नाहीये. अर्चनाचा वंदनाचा एक वेळ दास्याचा सोपाच आहे. पण परमार्थानी सद्गुरूंच्या कृपेनी जे अति गुह्य गुप्त ज्ञान बुद्धीत प्रकाशमान होतं तो परमार्थ अवघड आहे. इथपर्यंतचा परमार्थ सोपा आहे. पण स्वतःला बोध होण्याचा जो परमार्थ आहे त्याकरता जो जबरदस्त विश्वास सद्गुरूंचा शिष्यावर आणि शिष्याचा सद्गुरूंवर तेव्हाच घडणारी ही घटना आहे. म्हणून आत्मनिवेदनाच्या आधी आलेले आहे सख्य भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली आहे आत्मनिवेदना तळीची जे भूमिका सख्याची. काय लता? पार्थू अधिष्ठात्री तेथीची देवता गा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही जी सख्याची भूमिका आहे त्या सख्याच्या भूमिकेची अधिष्ठात्री देवता पार्थ आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपण जे म्हणतो ना नवविधा भक्ती अशी ओळीनी ज्ञानेश्वरीत आलेली नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांना ती मान्य आहे. आत्मनिवेदनाच्या आधी तळींची भूमिका जे सख्याची असा स्पष्ट उल्लेख करतात. पार्थो अधिष्ठात्री तैथींची देवता गा. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. सख्यत्वासाठी सर्व अर्पण करावं आणि अर्पण करता करता जेव्हा वेळ येईल तेव्हा प्राण देखील अर्पण करत करतच वेचावा. म्हणजे मरण येईपर्यंत हे करत राहावं. आपुले आवघेची जावे परी देवासी सख्य राहावे. ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. आपलं काही राहू नये, आपलं असं अहंताजन्य आणि देवाला जे आवडतं ते केवळ राहावं. त्यामुळे देवाशी सख्य राहील अशा प्रकारचं प्रेम जीवानी भावानी भगवंताच्या ठिकाणी लावावं. देव म्हणजे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे. आधी म्हटले ना प्राण तोही वेचावा, त्यामुळे मला असं वाटतं की एखादा सख्य भक्ती करता करता भावूक होऊन आपला प्राणच सोडायला जाईल. तर तसं न करावं म्हणून ही ओवी लिहिलेली असावी. प्राणाचं निर्वाण करावं असा त्याचा अर्थ नाही, पण देव हा आपला प्राण करून ठेवावा, सद्गुरु हा आपला प्राण करून ठेवावा म्हणजे झालं. ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता. आणि समर्थांना देखील दुसरं कोणतंही उदाहरण सुचलं नाही. समर्थ असं म्हणतात की पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. लाक्षाग्रहामध्ये जळून खरं म्हणजे कोळसा होण्याची वेळ पांडवांवर आलेली असताना विवरद्वारात विदुर आणि कृष्ण, कृष्ण भक्त विदुर त्यांनी कृष्णांना कल्पना देऊन तिथं विवर निर्माण केलेलं होतं. ही गोष्ट घडेल अशी कुणकुण लागल्यानंतर देव सख्यत्वे राहे आपणापासी, ते तो वर्म आपणाची पासी. पुष्कळ वाटतं की देवाने आपल्याशी सख्य धरून राहावं, पण देवाला जसं आवडतं तसं वर्तन करणं हे मर्म आपल्याजवळच आहे. तसं जर आपण सांभाळलं तर देव सख्य करेल. आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसादे. आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे. आपण जर अनन्य भावानी असू तर देव तत्काळ प्राप्त होतो. अनन्य अनन्यतेचं लक्षण म्हणजे नवजात अर्भक. इन्फंट त्याला अनन्य म्हणायचं. मग आई कशी करते ते अनन्य आहे म्हटल्यावर आईवरच सगळा त्याचा भार असतो. आई किती धावून धावून करते, आपली तहान भूक विसरते, तिला समजत नाही की रात्र कधी दिवस कधी, झोपत नाही, श्रम होतात. पण एक व्यक्ती आपल्यावर अनन्य आहे असं म्हटल्यानंतर तिला आपलं स्वतःचं सौख्य जणू नाहीच होतं, नाहीच काही उरत नाही. आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. अनन्य जो असतो तो संपूर्ण विश्वास ठेवून असतो आणि तो स्वतःचं डोकं चालवणं आणि स्वतःची स्वतः सुरक्षा पाहणं असं काही करत नाही. अशा प्रकारचा त्रास तो करूनच घेत नाही. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक फकीर वयाच्या 16व्या वर्षी तो फकीर झाला आणि 90व्या वर्षी तो प्रार्थना करत होता की तू अशील असं वाटलं म्हणून मी सगळं जीवन वेचलं, 16व्या वर्षापासून मी तुझा ध्यास घेतला, रोज तुला हका मारतोय. पण एकतर तू नसावास तरी किंवा तू निष्ठुर तरी असशील. तेव्हा आकाशवाणी अशी झाली की रोज तुझ्या हका ऐकताना मी त्रासत होतो, रोज तू तुझ्या दुःखाचा पाडा आम्हाला वाचून दाखवत होतास, रोज तुझं मला बोलावणं म्हणजे मला संकट वाटत होतं, मी तुझ्या अवतीभोवती सुख देखील निर्माण करून ठेवलेलं होतं पण ते तुला कधी दिसलं नाही. आठव तू कशा हका मारत होतास. देवावर भरोसा तर ठेवतोय पण इतक्या इतक्या अपेक्षांमुळे भरोसा ठेवतोय की देवाला देखील अगदी नको वाटावं. माझ्या माहितीचे एक दोन काउन्सिलिंग करणारी अशा व्यक्ती आहेत, मला म्हणतात की काही काही माणसं समोर आली की असं वाटतं की नको आता ही यायला, ही आता उठून जावीत माझ्या समोरून, कारण आपण काही सांगितलं तरी त्यांची निगेटिव्हिटी जातच नाही. मला असं वाटतं की यांच्यापासून आता मलाच त्रास व्हायला सुरुवात होईल. देवाल देखील आपल्यापासून असं होण्याची शक्यता आहे. आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे ये यथा माम प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम गीतेचं वचन उद्धृत केलेलं आहे. जैसे जयाचे भजन तैसाची देव ही आपण म्हणोनी हे सर्व म्हणोनी हे आघवे जाण आपणाची पासी. आपलं भजन जर तृप्ततेने तर देव तृप्तता देतो. आपलं जीवन संसार व्यथेनी भरलेलं आणि संसार व्यथा लक्षात ठेवत ठेवत भजन भजनाच्या वेळेलाही संसार व्यथा आठवतात. भजनानंतर ते आहेतच आधी होत्याच. हे सगळं आपल्याच पशी आहे असं समर्थ म्हणतात. हा समास अजून व्हायचा आहे. हा समास म्हणजे सख्य भक्तीची सेंट्रल आयडिया आहे, मध्यवर्ती कल्पना आहे. हा समास आपण पाहू म्हणजे सख्य भक्ती आपल्याला समजेल, सख्य भक्ती आपल्या लक्षात येईल आणि अर्जुन आणि भगवंतांची जी सख्य भक्ती त्यांच्या संवादातून ज्ञानेश्वर महाराजांनी उभी केलेली आहे ती तर फारच अप्रतिम आहे. पण त्या सख्य भक्तीचं एक प्रकारे इंगित म्हणू या भूमिकेमध्ये आपल्याला सापडेल. म्हणून पुढच्या वेळेला देखील बहुतेक पुढच्या वेळेला हा समास आपला पूर्ण होईल आणि मग आपण ज्ञानेश्वरीला सुरुवात करू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.